हे गाणं कोकणातील ख्यातनाम कवी गायक आदरणीय जनार्दनजी धोत्रे साहेब. कोकणामध्ये असाही एक स्टेज नाही की ज्या ठिकाणी हे गाणं झाल्याशिवाय प्रोग्राम संपत नाही आणि त्यांची आठवण राहावी म्हणून एक छोटासा प्रयत्न करत आहे.
भाव बीजता कशी घालवा विरात, भाव बीजता, भाव बीजता कशी घालवा विरात. आणि ज्याची बहीण ना त्याला विचरा भाऊ बहिणी नात.
आणि म्हणून एक बहीण काय म्हणत आहे गीतातून सादर करताय.
अरे कधी ना कधी या बहिणीची आठवण येईल जेव्हा, अरे कधी ना कधी या बहिणीची आठवण येईल तेव्हा. ढवळ्या पावळ्याची ती खिल्लारी अरे चुंपून गाडी जेव्हा ग माझा, अग जेव्हा ग माझा बंधू राजा येईल मला माहेरी,
बंधू राजा येईल मला माहेरी, बंधू राजा येईल मला माहेरी.
कधी ना कधी या बहिणीची आठवण होईल तेव्हा, अग जेव्हा ग माझा बंधू राजा येईल मला,
बंधू राजा येईल मला माहेरी, बंधू राजा येईल मला
अंतर्मन काय म्हणत.
आई बापाच्या राजात,
बापाच्या राजात, आई बापाच्या राजात
होती ग माया दाट,
होती ग माया दाट, होती ग माया दाट.
आता बहिणीच्या राजात, आता बहिणीच्या राजात बांधवान फिरवली पाठ,
बांधवान फिरवली पाठ.
आई बापाच्या, बापाच्या, आई बापाच्या राज्यात होती ग माया दाट,
होती ग माया दाट, होती ग माया दाट.
पण बहिणीच्या राज्यात बंधवान फिरवली पाठ,
बंधवान फिरवली पाठ.
येईल भाऊ बीजेचा, अग आठवण येईल भाऊ बीजेचा सन्हा येईल तेव्हा, अग आठवण येईल भाऊ बीजेचा सन्हा येईल जेव्हा. ढवळ्या पावळ्याची ती खिल्लारी चुंपून गाडी जेव्हा ग माझा, अग जेव्हा ग माझा बंधू राजा येईल मला माहेरा,
बंधू राजा येईल मला माहेरा, बंधू राजा येईल मला माहेरा, बंधू राजा येईल मला माहेरा.
माऊली बहीण म्हणते
या दुबळ्याच्या बहिणीचा हा दुबळासा संसार या दुबळ्याच्या बहिणीचा या दुबळ्याच्या बहिणीचा हा दुबळासा संसार त्यात सोनोली ही माझी त्यात सोनोली ही माझी चिली पिली गचार मग मनात माझ्या रात्रंदिन मी झुरते केव्हा केव्हा मनात माझ्या रात्रंदिन मी झुरते केव्हा केव्हा आवळ्या पावळ्याची ती किल्लारी तुंपून गाडी जेव्हा माझा
अग जेव्हा माझा बंधुराज येईल मला गाण्याची ख्यातनाम कवी कालकथित जनार्दनजी धोत्रे साहेब शेवटी म्हणतात
विचारो ना विचारो तो बंधू बाई माझा
तो बंधू बाई माझा
बंधूंनो कुठल्याही बहिणीचं भावावर इतकं प्रेम असतं आणि म्हणून ती बहीण म्हणते
विचारो ना विचारो तो बंधू बाई
तो बंधू बाई माझा तो बंधू बाई माझा
सदा सुखी राहो सदा सुखी राहो जनार्दन बंधू
प्रत्येक बहीण आपल्या भावाला आशीर्वाद देत असते आणि म्हणून मला असं वाटतं
विचारो ना विचारो तो बंधू बाई माझा
बंधू बाई माझा तो बंधू बाई माझा
सदा सुखी राहो सदा सुखी राहो
हसू
नका गाया बायांनो मजला जेव्हा तेव्हा आणि ठवळ्या पावळ्याची ती खिल्लारी चुंपून गाडी
जेव्हा माझा अग जेव्हा माझा बंधुराज येईल मला
कधी ना कधी आठवण येईल केव्हा,
कधी ना कधी या बहिणीची आठवण येईल केव्हा, कधी ना कधी या बहिणीची आठवण येईल केव्हा।
आणि ढावळ्या पावळ्याची ती खिल्लारी झुंपून गाडी जेव्हा ग माझा, अग जेव्हा ग माझा बंधू राजा येईल मला माहेर,
मला माहेर लाले।